नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे सपन साकार करतले जाल्यार एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशींग, डेरी तशेंच फ्लावरी हे पांच घटक खूप महत्वपूर्ण आसात आनी ह्या पांच घटकांचो वापर करून नवी पद्दत तशेंच विज्ञानीक दृश्टीकोनांतल्यान जर शेती केली जाल्यार शेतकामती स्वताचे तशेंच राज्याची उदरगत करू शकतात. गोंय सरकार हाचे मुखार कृशी कार्डाच्या मार्फत दर एका शेतकाराक 5 लाख रुपयांपर्यंत रीण दितले आनी ह्या सगळ्या शेतकी खात्याच्या येवजण्यांचो उपेग करून चडांत चड तरणाट्यांनी शेती वेवसायात देवचे अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केले. गोंय सरकाराच्या कृशी खात्यान साखळेच्या रविंद्र भवनात काल आयोजित केल्ल्या कृशी मेळाव्यात मुखेलमंत्री उलयताले. ह्या वेळार तांचे वांगडा शेतकी खात्याचे अधिकारी तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंय हस्तकला महामंडळान 31 मार्चाक अपरांत मांड 2025 ह्या प्रदर्शनाचे म्हापशा देव बोडगेश्वर देवळाच्या मैदानाचेर 5 दीस म्हळ्यार 31 मार्च ते 4 एप्रील मेरेन आयोजन केला. प्रदर्शनाचे उक्तावण सांजेच्या 5:30 वरांचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातले अशी म्हायती हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी पत्रकार परिशदेत दिली. 15 वर्सां अपरांत मांड ह्या प्रदर्शनाचे आयोजन जाता. ह्या प्रदर्शनात हस्तकला कारागिरांचे 150 वयर दालनां आसतली जाल्यार प्रदर्शनात वांटो घेवपाक इच्छूक आशिल्ल्या हस्तकारागिरांनी गोंय हस्तकला महामंडळाकडेन संपर्क करून तांच्या वस्तूंखातीर दालन मेळूं येता. प्रदर्शनात घाल्ल्या दालनाखातीर फी घेवचे नात अशी म्हायती आर्लेकार हांणी दिल्या. प्रदर्शनात गोंयचे खाणाचे जिन्नस तशेंच लोककला आनी संस्कृतायेचे दर्शन घडोवपी कार्यावळी जातल्यो जाल्यार गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्ताचेर पणजे कदंबा बस स्टँडाचेर आशिल्ले गोंय हस्तकला महामंडळाचे अपरांत मांडाचे नुतनीकरण केल्ल्या दालनाचे उक्तावण जातले अशी म्हायती महामंडळाचे अध्यक्ष अजय गावडे हांणी दिली. प्रत्येकाकडे एक खाशेलेपण असता, हे खाशेलपण स्वतः ओळखून ताका आकार देऊन स्वतःचो फुडार घडोवपाची ताक आयच्या तरणाट्या मदीं आसपाक जाय अशें मत गोंय विधानसभेचे सभापती रमेश तवडकार हांणी उक्तायल्या. ते युवा सांसद ह्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हण उलयताले. ह्या वेळार नेहरू युवा केंद्राचे निमंत्रक कालिदास घाटवळ तशेंच गोंय विधानसभेचे जोड सचीव मोहन गांवकार हाजीर आशिल्ले. भारत सरकाराच्या युवा वेव्हार संचालनालय, नेहरू युवा केंद्र तशेंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या जोड पालवान ह्या कार्यावळीचे आयोजन केल्ले. युवा सांसद कार्यावळीत राज्यभरातल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी वांटो घेतिल्लो. 2026 वर्सा सावन 10वी वर्गाच्या परिक्षांनी विशयाच्या मुळाव्या संकल्पनाचेर आधारित प्रश्न आसतले अशे गोंय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये हांणी सांगला. फाटल्या वर्सा 9व्या वर्गाखातीर एनईपी चालीक लायिल्ली, ते विद्यार्थी अंदू 10व्या वर्गात प्रवेश घेतले अशे शेटये हांणी सांगला. ते प्रमाण तांकां मातशे कठीण अशे मुळाव्या संकल्पनांचेर आधारित प्रश्न आसतले. 2025 म्हळ्यार अंदू अशे तरेच्या प्रश्नांचे प्रमाण 5 ते 10% इतले आशिल्ले, ते आता वाढून 10 ते 15% मेरेन वतले. तोंडपाठ करून घोकंपट्टी आधारित प्रश्न उणे करप आनी लक्षांत दवरून शिकपाक प्रोत्साहन दिवपी प्रश्न वाडोवप हो ह्या फाटलो मुखेल हेत आसा अशें ताणी सांगले. साहित्य मंथन सत्तरी आनी श्री सातेरी केळबाय घाडवंश देवस्थान रावण सत्तरी हांच्या जोडपालवान शेनवारा 29 म्हणजे आयज आनी आयतारा 30 मार्चाक 4थे ग्रामीण साहित्य संमेलन 2025 जातले. ह्या संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्याक उद्घाटक म्हणून परये मतदारसंघाचो आमदार डॉ देविया राणे आनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो कार्यावळीचे अध्यक्ष म्हण हाजीर रावतले. 2 दीस चलपी ह्या ग्रामीण साहित्य संमेलनात कवी संमेलनां, चर्चासत्रां, मुलाखती तशेंच मनोरंजन कार्यावळी जातल्यो. ह्या साहित्य संमेलनाक साहित्य मोगींनी व्हडा संख्येन हजर रावचे अशें आवाहन संस्थेन केलां. कंबोडिया आनी थायलंडात एजंटावरवी रोजगार सोदपी लोकांनी वेव्हार करचे पयली सादूर रावचे आनी आपली कागदपत्रां तपासची असो सल्लो पुलिसांनी दिला. सायबर स्लेवरी जॉब स्कॅम प्रकरणात अटक केल्ल्या 3 दुबावितांकडल्यान नवी नवी म्हायती मेळटा म्हणून पुलीस परदेशांत नोकर भरती करपी एजन्सीची चवकशी करतले. पुलिसांनी आदित्य रविचंद्रन, रूपनारायण गुप्ता आनी तलानिती नुलास्की ह्या 3 जणांक अटक केल्या. परदेशांत नोकर भरती करपी गोंयांत फकत 9 मान्यताय मेळिल्ल्यो एजन्सी आसात अशी माहिती पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी पत्रकार परिशदेंत दिल्या. हे पत्रकार परिशदेंत सायबर स्लेवरी जॉब स्कॅम प्रकरणांत गोंय पुलिसांनी केल्ले कामगिरीची माहिती दिली. राज्यात गिरायक संरक्षण कायदो मजबूत करपाच्या विषयाचेर गोंय राज्य गिरायक हक्क संरक्षण मंडळाच्या बसकेत चर्चा झाली. नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार मंत्री रवी नायक हांच्या अध्यक्षतेखाला परवरे मंत्रालयात ही बसका झाली. संजीत रॉड्रिगीस हांणी गिरायकांच्या हक्कांचे संरक्षण आणि समर्थन करप ही दरेकल्याची जापसालदारकी आशिल्ल्याचे सांगून सगळ्या संबंधित यंत्रणांनी योगदान दिवपाची गरज उक्तायली. एके महत्वाचे घडणुकेत गोवा शिपयार्ड लिमिटेडाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय हे सेगीत दुसरे खेपे भौशीक उद्देगाच्या स्थायी परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून परतून वेचून आयल्यात. आयपीएल क्रिकेटात काल राती चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून चेन्नई सुपर किंग्साक 50 धावड्यांनी हरयलो. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.